मोशेला देवाने दिलेल्या काही आज्ञा येथे आहेत. सत्य देवावर प्रीती करावयास व आज्ञा पालन करावयास ह्या आज्ञा आपल्याला शिकवतात. मूर्तीला किंवा प्राण्यांच्या प्रतिकृतीला अथवा इतर कोणत्याही गोष्टींची आपण उपासना करू नये हे आपण डावीकडच्या वरच्या चित्रात पाहतो. सत्य देवाची म्हणजेच निर्माणकर्त्या देवाची आपण उपासना केली पाहिजे. नंतरच्या चित्रात देवाची एकत्रितपणे आई वडील व मुले उपासना करीत असताना आपण पाहतो. उपासनेसाठी आठवड्यातील एक दिवस वेगळा करावा. नंतरच्या चित्रात मुलांनी आई वडिलांना मान द्यावा व त्यांची आज्ञा पाळावी. चित्रातील खालच्या बाजूत डावीकडे आम्ही खून करू नये असे देवाची आज्ञा सांगते. नंतरच्या चित्रात दुसऱ्या व्यक्तीची बायको आपण घेऊ नये आणि शेवटच्या चित्रात दुसऱ्याच्या वस्तूची चोरी आपण करू नये व तिचा लोभ धरू नये. देवाचे नियम आपण पाळावे अशी देवाची आज्ञा होती.